पैल येशू स्वर्गात परसवतोर वर वनोर मित्रांनीतोर काही दिवसुनना भूमित परो परत वांतोर येशू लबाडवाड कोर उना सर्व खराल शब्द म्हणता वर पुन्हा ही जगत रपो वासेर म्हणतो ते नापलाकून सिकिकिंतोर उंदिनेटी स्वर्ग उघडे माता आणि तुतरितना आयार पेनदोर मुख्य देवदूत आवाज किनूर नंतर येशू स्वर्गाताल बूट रयानूर जगनेर प्रत्येक मान्याल येशू सुडानेर दुसरोंदा येशू बताल केले भूट वासेर वर वन फोरो इस्वाद रिवालिरकून वो ना फोरोडे रोत रप्पो वयांसाठी वासेर म्हणतोर जे सर्व वन फोर इस्वाद इरतेर पश्चाताप कितेर आणि वो नांग आज्ञा पाळी कितेर वोन पजा ताकांसाठी वोर वसेर म्हणतोर सर्व झनकून वोर इहिन इंजेर म्हणतोर बसके वोर परत वानूर वोर वन फोरो इस्वाद इरसी सातेर वोर सर्व झनकून तिहानूर वोर वोरकून पुन्हा मेंदोल सिनूर वोर वोना पुस्तकून रप्पो इंजी म्हणतोर वोर ढगून फोरो उच्ची आवाज किसेर वानूर जे येशून रप्पो सातेर वोरकून पहिलो तिहानूर जे इंक जिवंत म्हणतेर वोर वोन संगा दानीर वोर सर्व जन मिळे मासी वोन भेटे मानेर ही सर्व कर्दमुने घडे मायार आणि वोर सर्वजण सदा सर्व काळसाठी वोन बरोबर मनानेर जे लोकूर येशून फोरो इस्वाद इरसेर सिलेर वोरा भान आयार जे लोकूर येशून फोरो इस्वाद इरसेर सिलेर वोर सर्वजण कुण शिक्षा सिनूर आणि मग वोर वोर कुण सैतान आणि वोरेर दृष्ट आत्मांबरोबर नरक रपो रोहानूर आद तडमित रपो वोर सायवेक दानीर वोर सदा सर्वकाळसाठी हात ठिकाणते बोडसानीर हात ठिकाणते किडास आयो आणि तडमी तिहिनार आयो केंजाट मित्रालीर बसके येशू परत वानूर आजके निमेट वोना भेटे मानसाठी तयार मनकीट मी वा पापना पचताम किमट धन्यवाद येशू ने मा पापूंसाठी साथी येशून मी वा अंतकरणात रपो येताट येशून स्वीकार कितानंतर वोन आवडे मायोर दहान वागे मायमाट जे पुन्हा जीवन येशू मिक शीतोर अदेन बदल दुसरोंकून विहाट मग बसके येशू वानूर आसके मी कुम लजा वाटे मानार आयो आनंदाते निमेट वोन भेटे माकीट।